मुंबईतील तापमान वाढल्याने लहान मुलांना अन्नबाधा होण्याचे प्रमाण देखील वाढले. यासोबतच रायगड मतदारसंघात सध्या लोकसभेची हवा कशी आहे याचं विश्लेषण देखील आपण ऐकणार आहोत. तसंच आज IPL मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत होणार आहे. यांसह इतर बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गत्रे. आज 19 एप्रिल, वार शुक्रवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबईत वाढत्या तापमानाची. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड उकाडा वाढलाय. यामुळे लहान मुलांना अन्नबाधा होण्याचं प्रमाण देखील वाढलंय. मुंबईतल्या खासगी सरकारी रुग्णालयांमध्ये आठवड्यातून 10 ते 13 अशा रुग्णांची नोंद होतीये. यामध्ये ताप, उलट्या आणि जुलाबाच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. वाढलेलं तापमान साल्मोनेला आणि ई कोलाय सारख्या जीवाणूंच्या वाढीसाठी पोषक असतं. त्यामुळे उन्हाळ्यात अन्न सहज दूषित करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होतं. त्यातच अन्न हाताळणी आणि साठवणुकीतील स्वच्छतेच्या अभावामुळे हा धोका अधिक वाढतो. दरम्यान हे टाळण्यासाठी अन्न पदार्थ, विशेषतः मांस आणि अंडी, पूर्णपणे शिजलेले आहेत का याची खात्री करणे, तसेच नाशवंत पदार्थ ताबडतोब रेफ्रिजरेट करणे आणि हाताची स्वच्छता राखणे आवश्यक असतं. अशा घटना रोखण्यासाठी मुलांना आणि पालकांना अन्न सुरक्षा पद्धतीबद्दल माहिती देणं गरजेचं ठरतं. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभेच्या मतदारसंघनिहाय विश्लेषणाची. यामध्ये आज आपण रायगड मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. रायगडमधील सकाळचे प्रतिनिधी जयवंत चव्हाण यांनी येथील राजकीय घडामोडींचं विश्लेषण केलंय. चला ऐकूयात.
रायगड लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे अनंत गीते आहेत उमेदवार सध्या, आणि त्यांच्या समोर अजितदादा पवार गटाचे सुनील तटकरे हे उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवारांची म्हणजे गेल्या वेळी गीते हे अगदीच कमी मताच्या फरकाने पडले होते, तेव्हा सुनील तटकरे विजयी झालेले होते. गीते हे गेली 6 वेळा निवडणूक त्यांनी जिंकलेली होती आणि 6 वेळा खासदार होते रायगडचे. त्याच्यामुळे लोकांना थोडा चेंज हवा, लोकांना थोडा कोणतरी वेगळा उमेदवार हवा, म्हणून गेल्या वेळी तटकरेंना विजय मिळाला. असं जरी असलं तरी यावेळीची निवडणूक देखील चुरशीची होण्याची दाट शक्यता आहे. वेगवेगळ्या दोन्ही गटातली फाटाफूट पाहता तरीही, आणि शिवाय रायगडमधले ओव्हरऑल एकूण म्हणजे एकूणात विकासाचे जे मुद्दे आहेत, वेगवेगळ्या प्रकल्पांचे जे मुद्दे आहेत, त्यावर ही निवडणूक लढली जाईल. तरीही यांचं पारड म्हणजे यावेळच्या निवडणुकीत मताधिक्य 5 लाखापर्यंत गाठावं लागेल अशी एक शक्यता आहे, आणि ती गाठणं दोन्ही उमेदवारांना सध्या तरी म्हणजे खूपच त्यासाठी कष्ट करावे लागणार आहे.
आजची तिसरी बातमी आहे IPL ची. आजच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये लढत होणार आहे. मागील 2 लढतीत लखनौला पराभवाचा सामना करावा लागलाय, तर चेन्नईने मागचे दोन्ही सामने जिंकलेत. या दरम्यान आजच्या सामन्यात कोणाचं पारड जड ठरू शकतं याबद्दल आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संगपाळ यांनी थोडक्यात विश्लेषण केलंय. चला ऐकूयात.
IPL च्या 34व्या सामन्यात आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे यांच्यात लढत होणार आहे. ही लढत लखनौमध्ये होत असल्यामुळे लखनौला होम ग्राउंडचा नक्कीच ऍडव्हान्टेज मिळेल. मात्र गुणतालिकेचा विचार केला तर चेन्नई सुपर किंग्स चांगल्या फॉर्ममध्ये दिसते. त्यांनी 6 पैकी 4 सामने जिंकून 8 गुणांसह तिसरं स्थान पटकावले, तर लखनौ सुपर जायंट्स 3 विजयांसह 5व्या स्थानावर आहे. जर आजचा सामना चेन्नईनं जिंकला तर त्यांची पॉईंट्स हे डबल डिजिटमध्ये जातील, म्हणजे ते 10 गुण मिळवतील आणि गुणतालिकेत 2व्या स्थानावर जातील. जर दोन्ही संघांची आपण तुलना केली तर नक्कीच ऋतुराजच्या टीम थोडीशी तगडी वाटते आणि सगळे प्लेयर फॉर्ममध्ये आहेत. KL राहुलच्या टीमकडे पाहिलं तर खुद्द KL राहुल फारसा फॉर्ममध्ये दिसत नाही आहे. त्यांच्या गोलंदाजीत देखील कलेक्टिव्हली अशी परफॉर्मन्स करताना त्यांची गोलंदाजी दिसत नाही आहे. दुसरी गोष्ट, मार्कस स्टॉयनिसची आउट ऑफ फॉर्म असणं हे नक्कीच लखनौसाठी खूप डोकेदुखी ठरत आहे. आणि मयंक यादव हा दुखापतग्रस्त झाल्यामुळं तो एक मोठा फटका बसलेला आहे लखनौला. त्यामुळं आजच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स चेन्नईचं आव्हान कसं पेलते हे पाहावं लागेल.
पॉडकास्टची 4थी बातमी आहे नेस्लेची. या कंपनीची उत्पादनं भारतातच नव्हे तर जगभरात विकली जातात. नेस्लेचे बेबी फूड बरेच पालक सर्रास आपल्या मुलांना देतात, पण या कंपनीबद्दल नुकतेच पब्लिक आय या वेबसाईटने एक मोठा खुलासा केलाय. त्यांनी नेस्लेच्या बेबी फूडमध्ये मोठ्या प्रमाणात साखर असल्याचं म्हटलंय. यानुसार नेस्ले विकत असलेले दूध अन सेरेलॅक सारख्या उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात साखर वापरली जाते, हे लहान मुलांच्या आरोग्यासाठी योग्य नाहीये. तसंच 3 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांच्या आहारात साखर वापरू नये असं WHO ने देखील म्हटलंय. या साखरेमुळे उच्च रक्तदाब अन हृदयविकाराचा धोका वाढण्यासोबतच शरीरात खराब कोलेस्ट्रॉल, मधुमेह, अल्झायमरचा धोका वाढणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. पॉडकास्टची 5वी बातमी आहे नोकरदारांसंबंधीची. EPFO ने नोकरी करणाऱ्यांना मोठा दिलासा दिला असून PF खात्यातून पैसे काढण्याच्या नियमात मोठा बदल करण्यात आलाय. या बदललेल्या नियमानुसार आजाराच्या उपचारासाठी EPF काढण्याची मर्यादा आता दुप्पट करण्यात आली आहे. त्यामुळे उपचारासाठी जास्त पैसे काढता येणार आहेत. यापूर्वी या दाव्याची मर्यादा 50,000 रुपये होती, आता ती वाढवून 1,00,000 रुपये करण्यात आली आहे. EPFOच्या म्हणण्यानुसार खातेदार हे पैसे केवळ जीवघेण्या आजारांसाठी वापरू शकतात. कर्मचारी किंवा त्यांचा रुग्ण रुग्णालयात दाखल असताना तुम्ही पैसे हे काढू शकता. यासोबतच घर बांधणे, घर खरेदी, लग्न करणे इत्यादींसाठीही पूर्वीपेक्षा दुप्पट पैसे काढता येणार आहेत. पॉडकास्टची 6वी बातमी आहे लोकसभा निवडणुकीची. सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धूम पाहायला मिळतीये. या दरम्यान सर्व भ्रष्टाचारी राजकीय पक्ष आता देवालाही भीत नाहीत, त्यांना आता यमाचीच भीती असं म्हणत चक्क यमराजाचा वेश घेत रेड्यावरून येत एका उमेदवाराने अर्ज दाखल केलाय. सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील गुरुसाळी येथील राम गायकवाड यांनी या अनोख्या पद्धतीने माढा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. ते मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय असून यमराजासारखा काळा वेश, डोक्यावर शिंग, हातात गदा धारण करून ते अगदी रेड्यावर बसून हलगीच्या तालावर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची. या दोघांच्या सुमारे 98 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणण्यात आली. बिटकॉईनच्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं ED कडून सांगितलंय. व्हेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड आणि काही दलालांविरोधात या प्रकरणी मुंबई आणि दिल्लीमध्ये FIR दाखल करण्यात आला होता. आरोपींनी 2017 प्रतिमहा 10% व्याज देण्याचे आमिष दाखवून सुमारे 6,600 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा, त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद.
वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट esakal.com वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.